चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज सोमवार 1 जून 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात बाजार स्थिर राहिला। महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,180 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3,140 रुपये ते 3,200 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,240 रुपये ते 3,275 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,325 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30चा व्यापार 3,150 रुपये ते 3,200 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,171 रुपये ते 3,200 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,211 रुपये ते 3,231 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,275 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,325 रुपये ते 3,400 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $366.70 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.7 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.516 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.3383 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 2,681 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $35.42 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 879.42 अंकांनी वर येऊन 33,303.42 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 245.85 अंकांनी वर येऊन 9,826.15 अंकावर बंद झाला।